केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुक स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो पुत्रौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। आपल्या केंद्रामध्ये रामनवमीचा उत्सव हा थोड्या आगळ्या पद्धतीने स्वामीजी असल्यापासून साजरा होतो। १९७७ सालापासून स्वामीजी वाचत असलेली रामविजय ग्रंथाची पोथी ऐकणं हे आकर्षण झालेलं होतं। मी 77 साली प्रथम स्वामीजींच्या मुखातून ही पोथी वाचली। स्वामीजींचे वडील हा रामविजय ग्रंथ वाचत असत आणि लहानपणी आईच्या मांडीवर बसून घरातले सगळे लोक जसे ऐकायचे तसे स्वामीजी देखील हा ग्रंथ ऐकत असत असं वर्णन आहे। संस्कारानुरूप आणि त्यांचं आराध्य दैवत रामचंद्र असल्यामुळं त्यांनी ही रामविजय पोथी त्याच्या रामजन्माचा अध्याय वाचायला सुरुवात केली आणि पुढे पुढे स्वामीजींच्या मुखातून ही पोथी ऐकणं हे मोठं आकर्षण निर्माण झालं। मला असं आठवतं की आजचा हा जो दिवस आहे या एकाच दिवशी स्वामीजींना भावव्याकुळ झालेलं पाहायला मिळालं। एरवी सहसा त्यांचे भाव त्यांच्या डोळ्यातून ठिपकत नसत, बाहेर पडत नसत, पण ही पोथी वाचताना ते सद्गदित होत असत। कधी कधी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत, तर कधी निस्तब्ध होऊन ध्यानाला देखील बसत असत। पोथीचं वाचन करता करता ध्यानामध्ये जाणं असं जवळपास 2-3 वेळेला त्यांच्या बाबत घडायचं। असं असल्यामुळं स्वामीजींच्या घरी चालणारा हा उपक्रम हा स्वामीजींकडे नंतर येऊ लागलेल्या सगळ्या भक्त मंडळींकरता देखील एक आकर्षणाचा असा उत्सव ठरला। मला असं आठवतं की 1982-83 असावं, त्यावर्षी मला रजा मिळाली नाही आणि रामनवमीच्या दिवशी कामावर जायला लागलं. रामनवमीच्या दिवशी जी सुट्टी असते ती नंतर अलीकडं आता सुरू झाली, तर सुट्टी नसे. आमच्या बँकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कॅश व्हॉल्ट जो असे तिथं चांगला कडेकोट बंदोबस्त आणि अंधारी जागा असायची, तर तिथं मी 12:15 ते 12:15 असं जाऊन ध्यानाला बसलेलो होतो. बाहेर सांगितलं शिपायाला मी जरा आत जाऊन बसतोय. त्या अर्ध्या तासातली पहिली 10 मिनिटं व्याकुळतेमध्ये गेली आणि मग नंतर स्वामीजींच्या इथं आपल्याला उपस्थित राहता येत नाही याचं सुरुवातीला जे वाईट वाटत होतं आणि आठवणीने भाव भरून येत होते त्यापोटी, नंतर अचानक मन शांत देखील झालं आणि ध्यानही खूप चांगलं लागलं. साधारणपणाने अर्धा तास बसून मी मोठ्या समाधानाने स्ट्रॉंग रूमचं बाहेर आलो. तेवढं एक वर्ष जर सोडलं तर सातत्याने त्यांच्या मुखातून ही पोथी दरवर्षी ऐकण्याचा लाभ मला झाला. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर साधारणपणे मी 89 दरम्यान मंडळांनी एक व्हिडिओ कॅमेरा घेतला आणि तसं उशिरा लक्षात आलं 89-91-91 दरम्यान की आपण याचं रेकॉर्डिंग करून ठेवायला पाहिजे, त्यामुळे सलग 2 वर्ष त्याचं रेकॉर्डिंग केलं. पण तेव्हाचं ते रेकॉर्डिंग, त्या कॅमेराची जी क्वालिटी होती ती आणि नंतर त्याचं झालेलं डिटोरिएरेशन, यामुळं स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 3-4 वर्ष त्या आकर्षणापोटी ती सीडी आपण लावत असू, ती आम्हाला सगळ्यांना समजायची, पण नवीन आलेल्या मंडळींना ती तेवढी समजायची नाही आणि त्या भावामध्ये ते जाऊ शकायचे नाहीत. असं असल्यामुळं मग मी पोथी वाचन करायला सुरुवात केली. हा ग्रंथ श्रीधर स्वामी महाराजांनी लिहिला. श्रीधर स्वामी महाराजांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत ते जर आपण ऐकले तर चकित होऊ. त्यांनी हरिविजय, रामविजय, वेदांत सूर्य, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेध आणि अत्यंत प्रसिद्ध असलेलं शिवलीलामृत असे 6 ग्रंथ श्रीधर स्वामी महाराजांनी लिहिले. हे विठ्ठलाचे उपासक होते. त्यांचं मूळचं आडनाव घोडके किंवा खडके अशी दोन्ही प्रचलित होती, अशी त्यांची आडनावं होती. नाझरे गावी त्यांचा जन्म झाला. हे नाझरे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोळे तालुक्यामध्ये आहे आणि पंढरपूर पासून साधारणपणे 50-55 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, त्यामुळे अर्थातच ते विठ्ठल भक्त तर होतेच होते. त्यांनी शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक, संस्कृत, प्राकृत अशा ग्रंथांचं अध्ययन, उपनिषद म्हणजे वेदांत याचाही अभ्यास त्यांनी केला आणि या ग्रंथामध्ये त्यांची जी भाषा आहे ती भाषा देखील लक्षात येते. स्वामीजी असं म्हणायचे की या भाषेवर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची मोठी छाप आहे असं ते म्हणायचे. आपण एक 5 मिनिट सुरुवातीला नाम घेऊ. हे म्हणता नामचा श्रीराम जयराम जय जयराम नाम आपण घेऊ आणि मग नंतर मी पोथी वाचनाला सुरुवात करेन.
श्रीराम जय राम जय जय राम
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 श्री राम 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 जय राम जय जय राम दरवर्षी ही कथा आपण ऐकतो आणि ती नित्यनूतन अशीच भासते वाटते. याचं कारण रामचंद्रांचं जे दिव्य चरित्र आहे, आपल्याला त्यांचं रूप माहीत नसलं तरी आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर आपल्या कल्पनेने त्यांचं रूप आणतो. देवाचं काही माहीत नसलं तरी आपल्याला दिसायला सुरुवात होते. असं असल्यामुळं आपल्या सगळ्यांवर झालेल्या लहानपणापासूनच्या संस्कार वशात आपल्याला ही सगळी पात्र खूप जवळची वाटतात आणि आपल्या समोर जणू कथा घडते आहे असं प्रत्येक वेळेला आपल्याला वाटत राहत. नित्य नूतनता या कथेमध्ये आहे हे तेवढंच खरं. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिन्ही राण्यांना गर्भ राहिले आणि ते गर्भ हळूहळू वाढत होते. कुलगुरु वसिष्ठांनी धर्मशास्त्राप्रमाणे स्त्रियांना कसले डोहाळे येतात ते विचारून त्यांची इच्छा पूर्ण करावी, त्यामुळे गर्भातल्या जीवाला समाधान लाभतं असं राजाला सांगितल्यावरून राजा दशरथ तिन्ही राण्यांच्या महालामध्ये त्यांचे डोहाळे विचारण्यासाठी म्हणून जातो. त्यातही जेव्हा पायसाची वाटणी झाली, यज्ञ पुरुषाकडून पायस जेव्हा मिळालं तेव्हा कैकेयी दुखावली गेलेली होती हे लक्षात घेऊन राजांनी तिच्या महालामध्ये प्रथम जायचं असं ठरवलं. झालं मात्र उलटच. राजा जेव्हा कैकेयीच्या महालामध्ये गेला तेव्हा ती मंचकावर पहुडलेली जाग्यावरून उठली देखील नाही. एक प्रकारच्या फणकाऱ्यांनी राजाने तिला डोहाळे विचारल्यानंतर त्यांनी तुम्ही माझं काय डोहाळे पुरवणार असा राजाला प्रतिप्रश्न केला. तेव्हा दशरथांनी तुझ्या समाधानासाठी तुझं कौतुक म्हणून तू जे मागशील ते मी देईन, प्रसंगी मी प्राण देखील देईन असं सांगताच कैकेयीनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सवतीच्या मुलांना दूर अरण्यात पाठवून फक्त माझ्याच मुलांना राज्य द्यावं अशी मागणी केली. संसार हा इतका विचित्र असतो की मुलं व्हायची आहेत, अजून कोणालाच मूल देखील झालेलं नाही तोपर्यंत संसाराची पुढची स्वप्न रंगवायला सुरुवात झालेली होती. आणि या मुलांचं तोंडही आम्हाला पाहायला मिळू नये, आमचं सुख त्या मुलांच्या दृष्टीला देखील पडू नये. तुम्ही, मी आणि आपला मुलगा यांनी अयोध्येला राहावं. त्याच्यासाठी त्यावेळेला जे काही दोष जननिंदा येईल ती स्वीकारायला मी तयार आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं. राजा अत्यंत दुःखी झाला. एक प्रकारे भविष्य काळात जी उलथापालथ होऊ शकेल त्याची चाहूल लागलेली होती, त्यामुळे त्याच्या अंतःकरणाचा थरकाप झाला. तो अत्यंत व्यथित होऊन तिथून बाहेर पडला. सुमित्रेच्या महालामध्ये सुमित्रेनी त्याचं जे स्वागत केलं त्यामुळे तो सुखावला. तिला डोहाळ्यांविषयी विचारल्याबरोबर तिने ज्येष्ठ कौसल्याच्या उदरी प्रत्यक्ष परब्रह्म गर्भवास भोगत आहे, माझ्या मुलाच्या हातून आयुष्यभर त्याची सेवा घडावी, त्याच्या सेवेपुढं इतर सर्व काही व्यर्थ आहे असं राजाला त्यांनी सांगितल्याबरोबर राजा अतिशय प्रसन्न झाला. तिला इच्छापूर्तीचं आश्वासन देत कौसल्याच्या महालात तिने प्रवेश केला आणि कौसल्याची स्थिती पाहून तो अवाक झाला. कौसल्या देहभानावर नव्हतीच, तिच्या उदरात असलेल्या गर्भाच्या प्रभावामुळे ती रामरूप झालेली होती. हिच्या उदरी आदिपुरुष श्री नारायण हे श्रीराम रूपात येणार आहेत, म्हणून तिला डोहाळे विचारण्यासाठी म्हणून आपण आलेले आहोत असं म्हणताच ती उद्गारली की मी प्रत्यक्ष परब्रह्म जगदात्मा, मला डोहाळे कसले, मला धनुष्य बाण आणून द्या, सर्व राक्षसांचा आताच संहार करते असं ती म्हणायला लागली. तेव्हा दशरथाला आपली पत्नी असं विक्षिप्तपणे काय बोलते आहे, हिला भूत बाधा वगैरे तर झाली नाही ना, असा संशय आला तेव्हा हात वारे करत कौसल्या म्हणाली की मी राम आहे, सर्व गुणांहून वेगळा, जीवशिव भेदाच्या पलीकडचा, द्वैत अद्वैत यांच्या पलीकडचा, सर्व साक्षी अलक्ष अचिंत्य असा श्रीराम मी आहे। आधीचा परशुराम अवतार आता संपत आला, त्याचं तेज मी घेणार, शिवधनुष्य मोडून माझी ज्ञानशक्ती सीता तिला मी घरी घेऊन येणार, रावणाला मारून विभीषणाला मी राज्य देणार, मी अयोध्येचा राजा होईल। मी सर्वांना सुखी ठेवेन। दशरथांनी वसिष्ठांना बोलवून घेतलं तेव्हा कौसल्याच्या अंतरंगात सर्वत्र धनुर्धारी रामच व्यापून राहिलेले आहेत असं पाहून वसिष्ठांची ही समाधी लागली, पण अल्पावधीत ते भानावर आले आणि दशरथाला समजावीत म्हणाले की तू चिंता करू नको, शेष शाही भगवान विष्णू हिच्या उदरी जन्माला येऊन दुष्टांना शासन करतील। ही रामाच्या ध्यानात रमलेली आहे असं तू समज। आणि मग चैत्र महिन्यामध्ये जेव्हा वसंत ऋतूचं आगमन झालेलं होतं, सर्व वृक्ष वेली डवरलेल्या होत्या, पालवी फुटलेली होती, कौसल्याच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि रविवार पुष्य नक्षत्र शुद्ध नवमी तिथी असताना आणि माध्यानी सूर्य माथ्यावर आलेला असताना प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री विष्णू रामाचं बालरूप घेऊन अवतरले। त्याचं अतिशय सुंदर वर्णन श्रीधर स्वामी महाराजांनी केलेलं आहे। त्याला प्रार्थना केली की हे बालरूप सोडून बाळरूप धारण कर, कौसल्याचा बाळ म्हणून लोकांनी ओळखावं असा तू बाळ हो। तेव्हा आपल्या पायाचा अंगठा चोखत असलेलं गोजीरवाणं बालक हसत असलेलं कौसल्याला दिसलं, इत्यादी इत्यादी या पोथीच्या श्रवणाने आपले भाव खूप जागृत होतात, चित्ताची शुद्धी होते, शांती सुख देखील प्राप्त होतं अशी ही कथा आता आपण ऐकूया। हरी हरी। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। चतुर श्रोते करीति प्रश्न, तृतीयाध्यायी हनुमंत जनन, सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची, आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार, वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला, तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त, याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समस्ता कळावया। ऐसे श्रोतयांचे वाग्जाळ परिसोन या कवी कुशळ शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या अवलीळा जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनिया असणे की परमात्मा जसा अनादि आणि सिद्ध तसे परमात्म्याचे हे अवतार देखील परमात्म्याप्रमाणेच अनादि आणि सिद्ध जसं तरंगाच्या आधीच पाणी असतं तसं अवतारांच्या आधीच असलेला परमात्मा अवतारांमध्ये देखील ओतप्रोत भरलेला असतो जैसी रहाट घट माळिका तेवी हे अवतार चरित्र देखा की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिके तरी कल्प परत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र तैसेची बोलिला सत्यवती कुमर कथा साचार तितुक्याही त्या त्या कल्पामध्ये जी लोकरहाटी होती त्या त्या लोकरहाटीप्रमाणे अवतार देखील झाले समाजाला त्या त्या समाजाची गरज पुरवण्यासाठी आणि उद्धारासाठी म्हणून अवतार झाले एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक तरी तितुके ही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे एका अवतारामध्ये एका प्रकारे वर्तन जर दिसत असेल तर दुसऱ्या अवतारामध्ये त्याचं वर्तन हे वेगळ्या प्रकारचं दिसलं प्रसंगी तरी देखील ते दोघेही सत्य स्वरूप सत्स्वरूप परमात्माच असतात रणा माझी एकांग वीर तैसा जाणीजे कवीश्वर बहुत श्रोतयांचे भार परमचतुर सागरजे सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत प्रश्नाक्षर शर सोडित आशंका समय लक्षोनी मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार जो कवी म्हणजे सर्वज्ञ कवी याचा अर्थ सर्वज्ञ आणि कवी याचा अर्थ भावचक्षू असणारा एखादी जी गोष्ट किंवा घटना आहे त्या घटनेच्याही अंतरंगात जो डोकावू शकतो जो अधिक अर्थ पाहू शकतो तो कवी असं म्हणतात की श्रोते वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत असताना संदेह धनुष्य हातात घेऊन प्रश्न विचारत असताना आणि प्रश्नाक्षर शर सोडित आणि प्रश्नरूपी बाणांचा वर्षाव करत असताना कवी मात्र धैर्य ठाण मांडून बसलेला आहे मोठ्या आत्मविश्वासाने अनुभूती हेच त्याचं धैर्य आहे मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार आणि जे शास्त्र सत्य आहे जे शास्त्रांच्या प्रचितीचं आहे आणि स्वतःच्याही प्रचितीचं आहे त्याला अनुसरून कवी उत्तर देतो आहे सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोडी शर तो उत्तर तर देतो आहे त्या उत्तर देण्यामध्ये आवेश देखील आहे कारण प्रश्नकर्त्याचा आवेश असतो तसं उत्तर देणाऱ्याचाही आवेश असतो पण त्या आवेशाच्या आधी त्याची क्षमा ठरलेली असते असं त्यांनी म्हटलेलं आहे सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोडीशर परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित श्रोतया वक्तयांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. आणि जे प्रश्न विचारणारे आहेत त्यांना ज्या उत्तम अनुभूतीनी उत्तरं मिळत आहेत ते पाहून तिथं बसलेले जे श्रोते वर्ग आहेत ते तर्जनी आणि मस्तक डोलावत आहेत. बरोबर आहे असं म्हणत आहेत. आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण तो घन घोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित पद्यरचना पक्ष मंडित सुरंग मिरवित साहित्य ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयाचे अंतर डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे वैर भाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत. प्रश्न आणि उत्तर हे जणू आनंदाचं युद्ध होत आहे. तिथं वैर भाव किंचितही नाही. क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैसा एकमेकांशी निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी देव भक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध की गुरु शिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. असोत या बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. चातुर्य हीच साहित्य रूपी सागराचं मंथन करण्याची जणू युक्ती असावी. वर्म जाणीजे पंडिती चातुर्य रीती कळा जा कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रत्ने काढीत एक गव्हांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी एके मृत्तिकेचे घट अपार एका तंतूचे पट विचित्र एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पै असो हे चातुर्य करणे बोलावे लागले श्रोतिया कारणे पुढे रघुनाथ कथा परिसणे श्रीधर चतुरा विनवी तसे मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्मकथन मूळ ग्रंथ आधारे. सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसीजे मागील कथा तिघी राण्या जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकई जैसा शुद्ध बीजेचा मृगांक म्हणजे चंद्र द्वितीयेचा दिवसेंदिवस कळा अधिक की पळोपळी चढे अर्क उदयाद्रीहुनी आकाशी किंवा पळापळाहून जसा सूर्य पूर्वेकडून आकाशाकडे चढत जातो की करिता संत समागम दिवसेंदिवस वाढे प्रेम की औदार्ये करुनी परम कीर्ती वाढे सत्वर. गर्भाची वाढ कशी होते द्वितीयेपासून चंद्र जसा कळे कळेनी वाढतो सूर्य जसा पूर्वेकडून पळापळानी आकाशाकडे वर झेपावत असतो किंवा संतांचा समागम घडत राहताना प्रत्येक दिवशी ईश्वराविषयी प्रेम वाढत राहतं की औदार्ये करून परम कीर्ती वाढे सत्वर. औदार्याची कीर्ती जशी हळूहळू दिगंत पसरते तैसे राणीयांचे गर्भ वाढती तो वसिष्ठ बोले दशरथाप्रती राया धर्मशास्त्री ऐसी रीती डोहळे स्त्रियासी पुसावे ऐसे बोलता ब्रह्मऋषी हर्षवाटला रायासी नमोनी वशिष्ठ चरणासी राजेंद्र तेव्हा चालिला जैसा शचीचिया मंदिरात वृत्रासुर शत्रु प्रवेशित पैसाची अजपाळ सुत कैकई सदनी प्रवेशिला पायस प्राशनाचे काळी कैकई होती रुसली म्हणून राजेंद्र ये वेळी तिचे सदनी प्रवेशला दूती जाणविती स्वामिणी ते दोहळे पुसावया तुम्हा ते नृपती स्वये येतसे येथे सुमुहूर्त पाहोनिया सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई गर्भिण जैसी अल्प विद्या गर्वपूर्ण तैसे येथे जाहले जैसे गारुडियांची विद्या किंचित परिब्रिदे बांधिती बहुत की निर्नाशिक वाहत रूपाभिमान विशेष पई बिंदुमात्र विष वृश्चिका परिपुच्छाग्र सदा वरुते देखा किंचित ज्ञान होता महामूर्खा मगतो नगणी वाचस्पती ते खडाणे धेनुसी दुग्ध किंचित परी लत्ता प्रहार दे बहुत अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाचे तैसे कैकईस जाहले तये वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी आपण सेजेवरी निजली नाही धरिली मर्यादा स्त्री सेवक अपत्य दासी श्वान मर्कट कुरुपियासी मर्यादा तुटता मग सकळासी ते अनिवार जाणीचे म्हणून मर्यादा काही तेथ कैकई न धरी देखता दशरथ तिशी डोहळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोनी म्हणे कैकई बोल वचन तुझ जे आवडे मनातून ते मी समस्त पुरवीन सत्य जाण प्रिय करे मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल डोहळे माझे मनींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना मग बोले अजनंदन तुझ कारणे वेचीन प्राण परी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे मग ती म्हणे जी नृपवरा डोहळे हेची माझे अवधारा कौसल्या सुमित्रेचिया कुमरा दिगंतरा दवडावे पाठवावे दूर कानना त्यांचा समाचार पुन्हा कळेना आमचे वर्तमान त्यांची या करणा सहसाही न जावे राज्य द्यावे माझी या पुत्रा हेच डोहळे होती राजेंद्रा तुम्ही म्हणाल अधर्म खरा तो दोष मजवरी घालीचे मज निंदितील जो जो लोक तो वाटेल परम सुख समस्त जना भावे दुःख हेच मजला आवडे ऐसे कैकई वदे ते अवसरी ऐकता नृप खोचला अंतरी जणू घाव बसला की काळीजी घातली सुरी की अंगावरी चपळा पडे अंगावर वीज पडावी वचन नभे ते केवळ दुःख वल्लीचे श्रेष्ठ फळ की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा वाटे पर्वत कोसळला की काळसर्प जिव्हारी झोंबला की तप्त शस्त्र घाय पडिला अंगावरी अकस्मात कैकई वचन कलशोद्भव पूर्ण प्राशिले आयुष्य सागर जीवन जणू अगस्ती ऋषींनी आयुष्य रूपी सागराचं सगळं प्राणी पाणी प्राशन केलं असं राजाला वाटलं आपले प्राण जणू आत्ताच जात आहेत का काय राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद हरण केले जेव्हा परम खेद पावला नृपवर तीस नैदीच प्रत्युत्तर मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला संसार तापे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला तिचे नाव सुमित्रा सती नामा ऐशीच आहे रीती वरकड नावे जी ठेविती ती तो व्यर्थची जाणीचे नाव ठेविले उदार कर्ण अडका वेचिता जाय प्राण बृहस्पती नाम जा लागून धड वचन बोलता नये कमल नयन नाम विशेष परी दोही डोळ्या वाढले वडस क्षीर सिंधू नाम पुत्रास परी तक्र तयासी मिळेना नाव ठेविले पंचानन परी जंबुक देखता पळे उठोन जन्म गेला मागता कोरान्न सार्वभौम नाम तयाचे नाम ठेविले जया मदन तो निर्नाशिक कुलक्षण तैसी सुमित्रा नभे पूर्ण करणी नामासारिकी सुमित्रा म्हणजे जी मैत्रीला योग्य आहे अशी सन्मित्र अडचण येते तेव्हा सहाय्य करती जिची मैत्री कल्याणकारक असते अशी नृप आला ऐकता करणी समोर आली हंस गामिनी हंसासारखी डौलदार चाल असणारी दशरथाची चरणी मस्तक ठेवी सद्भावे स्त्रियास देव तो आपुला नाथ पुत्रासी माता पिता सत्य शिष्यासी गुरुदैवत गृहस्थासी दैवत अतिथी पै म्हणोनी सुमित्रेने अजनंदन पूजिला षोडशोपचारे करून उभी ठाकिली कर जोडून अधोवदन सलज्ज कैकई डोहळ्यांचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ जैसा बोध ठसावता निर्मळ तमजाळ वितुळे पै राजा म्हणे सुमित्रेसी काय दोहळे होता ती मानसी ते मज सांग निश्चयसी कुरंग नेत्रे सुमित्रे जिचे नेत्र हरिणाच्या डोळ्याप्रमाणे आहेत अशी मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधो वदन जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै म्हणे हेच आवडी बहुवस कौसल्या गर्भी जगन निवास अवतरेल जो आदि पुरुष जगद्वंद्य जगदात्मा त्याची अहोरात्र सेवा बरवी वाटे मम पुत्रेची करावी जाणीव शहाणीव आघवी ओवाळावी तयावरुनी सेवे परते थोर साधन मम पुत्रासी न माने आन आपुले अंगाचे हंतरुण ज्येष्ठ सेवना लागी करू त्रिभुवन राज्य तृणा समान त्याहूनी अधिक ज्येष्ठ भजन चारी मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ सेवे पुढे पई सुधारस त्यजोनी निर्मळ कोणास आवडेल हळहळ उत्तम सांडूनी तांदूळ सिकता काहो शिजवावी शिकता सिकता म्हणजे वाळू त्यजोनी सुंदर राय केळे कोण भक्षील अर्क फळे रुईची कडू विषयुक्त फळ त्याचं सेवन कोण करेल रायकेळ सोडून कल्पद्रुमी जो विहंगम खेळे तो नातळे बाभुळेसी मानस सरोवरीचा हंस पाही तो कदा न राहे उलूक गृही म्हणजे घुबडाच्या घरी, बुडी दिधली क्षीराब्धी डोही, दग्धवन नावडे तया, नंदन वनींचा भ्रमर कदा काळी, अर्क पुष्पी रुंजी न घाली, जेणे इंद्र भुवनी निद्रा केली, खदिरांगारी न निजेतो, रंभे तुल्य जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवळी, तैसी भजनी आवडी धरिली, कदा विषयी नरमेतो। म्हणोनी राजचक्र चूडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी, ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे, वाटे अमृत प्राशन केले, कि त्रिभुवन राज्य हातासी आले, तैसे नृपाचे मन संतोषले, आदिंगिले सुमित्रेसी। म्हणे ऐक सुकुमारे राजसे, चंपक कळीके परम डोळसे, तुआ डोहळे इच्छिले जे मानसे, ते मी सर्वस्वे पुरवीन, नाना भूषणे अलंकार, ओवाळी तिजवरून नृपवर, दामे देवविली अपार, सुमित्रे हाती याचका। या उपरी ज्येष्ठ राणी, कौसल्या नामे ज्ञानखाणी, जे पुराण पुरुषाची जननी, ख्याती त्रिभुवनी जियेची, जे परब्रह्मरसाची मूस, की निज प्रकाश रत्न मांदुस, क्षीराब्धीचा हृदय विलास, जिणे अंतरी साठ दिला, जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर, ज्याचे आज्ञाधारक विधी सचिवर, हृदय ध्याय अपर्णावर, कौसल्या उदर निवासी दो, आत्मप्रकाश रूपी रत्नपेटी असा जणू, क्षीराब्धीचा हृदय विलास, क्षीराब्धीमध्ये ज्याचा सहज विलास असतो असा विष्णू, जिने अंतरी साठविला, आपल्या हृदयात भगवान शंकर ज्याचं निरंतर ध्यान करतात असा, कौसल्याच्या उदरामध्ये निवास करतो आहे, असो कौसल्याचे मंदिरी प्रवेशता जाहला श्रावणारी, श्रावणाचा वध करणारा राजा दशरथ, सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा, धरोनिया कौसल्या ज्ञान कळा परम, तीस अंतर बाह्य व्यापला राम, चराचर अवघे परब्रह्म, न दिसे विषम कदाही, सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न, नयनी ल्याली ज्ञानांजन, चराचर अवघे निरंजन, रूप दिसे कौसल्या, दशरथ प्रवेशोनी अंतरी, पाहे स्थूळ ओसरीवरी, स्थूळ देह त्यांनी पाहिला, तर कौसल्या त्या स्थूळ देहामध्ये नव्हती जणू। मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कदा कौसल्या। स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण। कारण कोठडीत पाहे सागर, तव तेथे अवघा अंधार। मग महाकारण उपरी थोर त्यावरी नृप चढिनला, तेथे ही न दिसे कौसल्या सती। मग चकित पाहे नृपती, जिचे उदरी साठवला जगतपती। तिची स्थिती कळेना मग परात पर परसात। प्रवेशता होत अजपाळ सुत, तो ती बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी। अंतरी दृष्टी मुरडली, वरदळ स्वनाम विसरली। आत दृष्टी वळलेली, वरदळ स्वनाम देहाचं नाव विसरून गेलेली। ब्रह्मानंद रूप जाहली, न चाले बोली द्वैताची। जैसा परम सतेज मित्र, तेथे डाग न लागे अणुमात्र। स्वरूपी पहुडता योगेश्वर, ज्ञान राहे ऐलीकडे। कल्पांत विजूस मशक गिळी, पिपीलिका मेरू कक्षेसी घाली। धेनुवत्स मृगेंद्रा आकळी, एखादे वेळे घडेल हे। परिचतुरा विश्वरूपावरी, दृष्टांत न चाले निर्धारी। श्रोत्रियांचे यज्ञशाळे भितरी, कोठे महारी प्रवेशेल। वडवा नळा पुढे कर्पूर जाण, की जलनिधी माझी लवण। तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले, असो स्वानंद सागरात। कौसल्या पूर्ण समाधिस्थ, जवळी उभा ठाकला दशरथ। पाहे तटस्थ उगाची कौसल्या स्वस्वरूपी लीन। हे दशरथासी नेणवे खूण, म्हणे हे रुसली संपूर्ण। तरीच वचन न बोले, म्हणोनी राजचक्र चुडामणी। कौसल्ये जवळ स्वये बैसोनी, स्नेहे तीस हृदयी धरूनी। समाधान करीत असे तरी ते न उघडी नयन। नाही शरीराचे भान, मी स्त्री पुरुष स्मरण। गेली विसरोन कौसल्या, अलंकार कैसे एक सुवर्ण। तरंग लटके अवघे जीवन, कैसे विश्व नाही एक रघुनंदन। आनंद घन विस्तारला, ऐसी कौसल्येची स्थिती जाहली। राजा म्हणे हे झडपली, की महत भूते पूर्ण घेरिली। ओळख मोडली इयेची, राजा म्हणे देव ऋषी सिद्ध। इही दिधला आशीर्वाद, की पोटा येईल ब्रह्मानंद आदि पुरुष श्रीराम। ऐकता राम नाम स्मरण, कौसल्येने उघडिले नयन। तो जगत भास संपूर्ण, रघुनंदन रूप दिसे। राजा म्हणे हो नितंबिनी, कुरंग नेत्रे गज गामिनी। काय जे आवडी असेल मनी, डोहळे पुरवीन सर्वते। भ्रमटाकी बोले वचन, तो कौसल्या बोले गरजोन। मी जगदात्मा रघुनंदन, कैसे अज्ञान मजपासी। स्थूळ लिंग आणि कारण, याहून माझे रूप भिन्न। महाकारण हे निरसून, आत्मा राम वेगळा मी। द्वैताद्वैत महाद्वैत, याहून वेगळा मी अतीत। सच्चिदानंद शब्द जेथ, खुंटोनिया राहिला। जीव शिव दोन्ही पक्ष, ध्याता ध्यान लय लक्ष। या वेगळा मी सर्वसाक्ष, अचिंत्य अलक्ष श्रीराम। राजा म्हणे कौसल्ये ऐके, मी कोण आहे मज ओळखे। डोहळे पुसावया महासुखे, तुझ जवळी बैसलो। येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सर्व गेले आटोन नाही स्त्री पुरुष नपुसकपण मीतू पण तेथे कैसे नृप म्हणे हे महद्भूते घेरली ओळखी सर्व मोडिली मग पुसे गोष्ट मागिली धाकुटपणींची ती येते राजा म्हणे शशांक वदने गुणसरिते पद्मनयने वराड बुडवो मी तुझ रावणे नेले होते आठवते की शत्रूचे नाम ऐकता करणी हाक फोडिली भुजा पिटोनी म्हणे धनुष्य बाण दे आणूनी ताकीन छेदोनी दाही शिरे ताटिका मारूनी आधी ऋषी याग पाववीन सिद्धी महाराक्षस वधोनी युद्धी गाधी तनय तोषवीन खरं आणि दूषण यांना मारून मी विश्वामित्रांना संतुष्ट करेन शिवचाप परम प्रचंड मोडूनी करीन दुखंड माझी ज्ञान शक्ती जे अखंड पणे जिंकोनी आणीन ते जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरीन न लागता क्षण परशुरामांचा मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी सेवीन घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खर दूषण क्षण मात्रे टाकीन वधोन अग्नी तृण जाळी जेवी रिसा वानरा हाती लंका घालीन पालथी माझा वज्र देही मारुती परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाईल राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाषाणी पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी कौसल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवीन रण महाढिसाळ कुंभकर्ण ताकीन छेदून क्षणार्धे सहपरिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा विभीषण प्रिय कर छत्रधरीन तयावरी स्वपदी स्थापोनी निज भक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जरा मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रळय काळासी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळीता मज परता नसेची मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरिली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची पंचाक्षरी आणा पाचारून महाराज सद्गुरु ज्ञान धन तो सरिसो भव नंदन बोलावून आणावेगी जेणे गर्भावरी धरिली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्र सभेसी गेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वसिष्ठ आला धावोन राजा दृढधरी चरण म्हणे कौसल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले न्याय याग केला सायासी की पुत्र होईल कौसल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसुत इचा पोटा येईल रघुनाथ तीस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकूपी पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी सुधारस गेला कडवटोनी हे कालत्रयी घडेना शुधेने पीडिला क्षीरसागर सुरतरुसी येईल दरिद्र कल्पतरु आणि त्याला दारिद्र्य येईल क्षीरसागर भूकेनी कासावीस होईल असं होऊ शकत नाही तीव्र तपेल रोहिणीवर जे चंद्र हे कालत्रयी घडेना अंधत्व आले अग्निनेत्री ताम्र नाणे मागे कनकाद्री अंत्यजनांदेल श्रोत्रिय मंदिरी हे कालत्रयी घडेना, असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊनी विलोकी तिये वेळी, तवती श्रीराम रूप जाहली अंतरबाह्य समूळ, न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्य बाण घेऊनी हाती, आकर्ण नयन विराजती देखे मूर्ती जगद्वंद्य। मूर्ती पाहता आनंद घन सद्गद जाहला ब्रह्मनंदन, अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोनी देह भाव। स्तंभ स्वेद रोमांच लय ऐश्वर्य कंप अश्रू आणि कंठ असे अष्टभाव। वसिष्ठ कौसल्याते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी, दशरथ परम अंतरी घाबरा जाहला नेणोनिया, वसिष्ठा सारिखा महामुनी भूते झडपिला ये क्षणी। हे कोणतं अद्भुत भूत आहे की ज्यांनी कौसल्येला घेरलं आणि त्यांनीच वसिष्ठांनाही झडपलं। या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना, मी हतभाग्य संपूर्ण मज कैसे पुत्र संतान, कौसल्याही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित, निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण, ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्ण अंतरी तो स्वानंद लहरी जिरवून, वसिष्ठे उघडिले नयन राजा धावोन धरी चरण, आनंद न माय अंतरी रायासी कैसी परी जाहली की पुरी बुडता नौका आली, अंधकुपी पडता तात्काळी हस्त सूर्ये दिधला, सर्प डंखिता गरुड धावे गजे कोंडिता केसरी पावे की क्षुधिता पुढे हेलावे, क्षीरसागर येऊनी की वणव्यात जळता वरुषे घन की हुडहुडी भरता, धडके कृशान की दारिद्र्य पीडिता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली, ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ, मज नवल हे वाटत तुझही भूते झडपिले आम्ही अत्यंत भाग्यहीन, कैसे देखो पुत्र संतान मग हासिन्नला ब्रह्मनंदन काय गरजो न बोलत, जो नील ग्रीव हृदय रत्न। जो कमलोद्भवाचे देवतारचन सनकादिक करोनी यत्न हृदय संबळीत वाहती तो वैकुंठ पुर विलासी। आला कौसल्येचा गर्भासी मारुनी सकळ दुष्टासी देव सोडविल बंदींचे, जे जे कौसल्या बोलिली सत्य तितुके होईल यथार्थ, तुझ होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा, शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रगटेल, जगत जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरो न तरतील, माध्यान्ना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून, अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु, ऐसी वसिष्ठाची वचने की स्वानंद नभीची उडुगणे की सत्य वैरागरीची रत्ने, निवडोनी दिधली दशरथा तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत धावोनी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाहलो मी असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस कवण ऋतु कवण दिवस सावकाश ऐकाते वसंत ऋतु चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस सूर्यवंशी जगन निवास सूर्यवासरी जन्मला माध्यान्ना आला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्री राम केवळ परब्रह्म त्यासी जाहला म्हणता जन्म संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे ज्याची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यू दुर्धर त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना दाविली लौकिक करणी की कौसल्या जाहली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैसे क्षीरसागरी हुनी नारायण येऊनी अयोध्येसी जाहला सगुण शेष लक्ष्मी सहित जगत जीवन तैसाची तेथे संचरला जो अनंत कल्याणदायक अज अजित निष्कलंक भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला देव करीती जय जयकार म्हणती आता अवतरेल हा रघुवीर करोनी राक्षस संहार बंध मुक्त करील आम्हा असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी जाहली दुंदुभींची घाई लागली पुष्पे वर्षती अपार असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती तो अष्टवरुषांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात निमासुर वदन सुंदर लावण्य युक्त अस सुंदर वदन तेजे भरिले निज मंदिर जा तेजासी शशी मित्र लोकोनी जाती विलोकिता पद कमल मकरंद सेवना भ्रमरी जाहली क्षीराब्धी कन्या ज्याच्या पद कमलाच्या ठिकाणी असणारा मधु मकरंद सेवन करण्यासाठी म्हणून क्षीराब्धी कन्या क्षीरसागराची मुलगी लक्ष्मी ही जणू भ्रमर होऊन पदकमलाभोवती वेटोळे घालते फिरते कदाही न विसंबे चरण कृपण धना लागी जैसा संध्या राग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्री रामाचे वाटती चंद्र क्षयरोगे कष्टी होऊनी निजांगाची दश शकले करोनी सुरवाडला रामचरणी स्वानंद धणी घेतसे रमापदी रंगली दिवस निशी तो बंधू पाहुणा आला शशी क्षीरसागराचा मुलगा चंद्र लक्ष्मीचा बंधू हा पाहुणा म्हणून जणू आला तोही राहिला अक्षय भावयासी न वजायची माघारा ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्वरेखा चक्रादी चिन्हे उत्तम यांचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तासी सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्व रेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंथ दावीती विद्या मदे मत्त गज एक भाग्य मदे दुलती सहज त्यासी आकर्षा वया सहज अंकुश पायी झळके सगळी शुभ चिन्ह श्री रामांच्या पायावर होती. ध्वज वज्रांकुश पद्म सगळ्या रेखा ऊर्ध्वगामी. अंकुश पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम कमळ चिन्ह देखील होत. ते जगन्माऊली सप्रेम धिये पदी सुरवाडली अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फोडावया लागी तळपत वज्र पायी रामाचा वज्र चिन्ह देखील होत. भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर देदीप्यमान दिव्य चक्र श्रीराम तळवा धळकतसे ध्वजाच चिन्ह होत आणि चक्र देखील होत. मळरहित प्रपद सुंदर घोटा अतिशय सुंदर होता. घोटी व त्रिकोण यंत्राकार इंद्रनील उपमा साचार न पुरती कठीण म्हणोनिया पदतले आरक्त साजरी अतिशय आरक्त रक्तवर्ण अशी असे तळपाय वसे तेथे सरसिजोद्भव कुमारी ब्रह्मदेवाची कन्या सरस्वतीचा ज्या ठिकाणी रहिवास आहे विश्रांती घ्यावया अहो रात्री रामचरणी रंगली हो किती पापे हरावी दिवस रजनी म्हणोनी श्रमली जन्मू नंदिनी. किती जणांची पाप दूर करणार म्हणून गंगेला श्रम झाले शुभ वाकी होऊनी रामचरणी विराजे मांड्या सुकुमार सावळिया तेथे सुरवाडली मित्र तनया सूर्यकन्या यमुना की यमानुजा अपवाद चुकवावया यमाची बहीण हा दुष्कीर्तीचा अपवाद चुकवण्यासाठी म्हणून महदाश्रय धरी येला रामचंद्रांचा आश्रय तिने धरला. ऐशी रामपदी त्रिवेणी साचार गंगा यमुना आणि सरस्वती प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य नर प्रात स्नानासी धावती भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित वाकी वरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती चरण ध्वज झळके स्पष्ट तोच जाणीचे अक्षयवट जेथे सनकाधिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी जाहले प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता देह असता विदेहता येत हाता भक्तांच्या त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रगटे सत्य भक्तांच्या तोडर वाकी नेपुरे असुरावरी गर्जती गजरे वाटे नभ गाळोनी एकसरे पोटर्या जानू ओतिल्या की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कोंभ की इंद्र नीळ गाळोनी सुप्रभ जानू जंघ्या ओतल्या मिळाल्या सहस्र चपळा तैसा कासे झळके पितांबर पिवळा वरी तळपे कटी मेखळा पाहता डोळा आल्हाद कटी मेखळे वरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी दाहकत्व सांडूनी जघनी श्रीरामाच्या लागले वेदांतींचा श्रुती गहन अर्थ बोलती जेवी शोधून तैसा क्षुद्र घंटा ऋण झुण शब्द करीती रसाळ देखुनी कटी प्रतेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र सिंह कटी ही बारीक पण सिंहाला देखील लज्जा यावी असा सुकुमार कटी प्रदेश श्रीरामांना लाभलेला होता. वाटे त्या दुःखे स्वशरीर वाहन केले दुर्गेचे आणि दुःख झाल्यामुळं किंवा कमीपणा वाटल्यामुळं मग अंती त्यांनी दुर्गेचं वाहन आपल्या स्वतःला बनवलं. गंभीरावर्क नाभिस्थान जेथे जन्मला चतुरानन नाभिस्थानातून जिथून ब्रह्मदेव जन्माला आलेले होते सत्वरज तम गाळून त्रिवळी उदरावरी विराजे कौस्तुभ तेज अपार पाहता भुलती शशी मित्र गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती देवी की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोलत की मुक्ता रूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली मुक्ता माळांचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण दिसती इंद्र निळा समान श्यामलांगी रघुपतीचा नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र तैसा अमलान सुमन हार श्याम तनुवरी शोभत न कोमेजलेला शुभ्र असा सुमन हार श्रीरामांच्या श्यामल तनुवर शोभत होता. श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजयंती माळ पुष्करी शक्र चाप सुढाळ सुरंग जैसे निरवत की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्र मुखाच्या जिभा गुणवर्णिता शिणल्या हो अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले ब्रह्मानंद मुरोनी वोतिले हृदय स्थान सत्यपई श्री वत्स झळके सव्यांगी श्री निकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका मित्र कन्येवरी जान्हवी जळ की राका इंदू प्रभेने शोभे निराळ यमुनेचं पाणी आणि गंगेचं पाणी हे एकमेकांवर कसं दिसेल तसं श्यामलांग त्याच्यावर उटी शोभत होती. किंवा पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं की राका इंदू प्रभेने शोभे निराळ की दैदिप्य मणी इंद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे इंद्रनिळ मणी आणि त्यावर स्फटिकाचं आवरण असावं की हळाहळ जाहले अपार म्हणून धावला कर्पूर गौर चंदन रूपे तो प्राणी मित्र श्यामलांगी जडला हो तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्ता फळांचा गोळा बिढाळ इंद्रनिळा चर्चियेला शंख चक्र धनुष्य बाण सोहो हस्ती शोभायमान हस्तकडागाचे तेजे करून उजळीत नभाते क्षणप्रभेची चक्रे तळपती पैशा मुद्रिका करी झळकती किंवा औपासक यंत्रे रेखिती तेची गती येथे दिसे प्रयाग्नीने उघडिले नयन केवी कीर्ती मुखे परिपूर्ण की निष्कलंक रोहिणी रमण पदक हृदयी डोलतसे कंबुकंठ अतिशोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंद स्मित वदन विराजत कोटी मन्मथ ओवाळीचे विद्रुम वर्ण अधर सतेज तांबूस गुलाबी रंगाचे ओठ माझी ओळीने झळकती द्विज दात देखील अगदी ओळीनी बसलेले आहेत असे त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज झाकोळती पाहता त्रैलोकींचा मेळवोनी आनंद ओतिले रामाचे वदनार विंद आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुषाकृती शोभती रामाचे नेत्र आकर्ण होते कर्णाकडे जाणारे कानाकडे जाणारे असे आणि त्याच्यावर धनुषाकृती भुवया होत्या स्वानंद सरोवरींची कमल दले तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही कुंडले तळपती मकराकार की जडले रवी रोहिणीवर की अंगिरा पुत्र भृगुपुत्र जे बृहस्पती आणि शुक्र विचार उसती रामाते की वेद सागरींच्या रत्नज्योती पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती कुंडल रूपे जाणविती अर्थ विशेष स्वामी ते श्रीराम तनु सुकुमार तेने शोभती अलंकार पीतवर्ण टिळक सुंदर अनुपम्य रेखिला सुवर्णोदक नदीचा पूर नीळगिरी पाठारी निरंतर तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळकतसे जैसा कल्पांतीचा दिनकर तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर तेज तळपतसे अपार दिगंतरीही न समाये दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र रुळत दशाप्रती मुक्ते झळकत कृत्तिकापुंज जयापरी ते परम तेजाळ क्षीरोदक की शुभ्र यशा चढले दिक शुभ श्वेत मुडानी नायक कर्पुरे करूनी उठिला की दिव्य रजत तगत घडले की पारदे कैलास डवरले की जान्हवी तोये ओपविले दिनकरनाथे स्वहस्ते सच्चिदानंद तनु सगुण अतसी कुसुमा भास पूर्ण त्याची रंगे करून नीलोत्पले राबविली नभासी चढला तोच रंग त्याची प्रभेने रंगले मेघ इंद्रनिळही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले तेथींचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचूंचे तेज दिसत मर्गजासी बीक चढत तनु सावळी देखोनी तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर भक्त मंदिरांगण मंदार, भक्तांच्या मंदिराच्या अंगणात असणारा जणू मंदार वृक्ष, कुरवंडी करूनी सांडावे साचार, कोटी मकर ध्वज वरोनिया, मदन म्हणजे सर्वात सुंदर पुरुष, असे कोटी मदन कुरवंडी करून ज्याच्यावरून ओवाळून टाकावे इतकं सौंदर्य ज्यांना लाभलेलं आहे असे, ब्रह्मांड फोडोनी बाहेरी अंगींचा सुवास धावत वरी, लावण्यामृत सागर कैत भारी, कैतभ राक्षसाला मारणारा, लीलावतारी साधक जो पूर्ण ब्रह्मानंद, रघुवीर लीला विग्रही श्रीधर वर, हृदय रेखिला निरंतर निज भक्ती प्रेम भरे, असो कौसल्या बोले ते अवसरी, भक्त वत्सला मधु कैत भारी, तू आता बाळ वेशधरी माझे उदरी अवतरे, लोक म्हणतील कौसल्या नंदन, ऐसा होय तू मन मोहन, अमल दल राजीव नयन हास्यवदन विलोकी, सजल जलदवर्ण कोमळ कौसल्ये पुढे जाहला बाळ, तवते परम सुवेळ पुषार्क योग ते समयी, जो क्षीर सागर वासी तमाल नीळ, तो कौसल्ये पुढे जाहला बाळ, चरणांगुष्ट धरोनी कोमळ मुख कमळी घालत असे, आपल्या पायाचा अंगठा आपल्या कोमळ मुखामध्ये घालून भक्त चरणी लागले बहुत, गोड गोड म्हणोनी वाखाणीत, कित्येक भक्त ज्याला गोड गोड असं म्हणून स्तुती करतात तो आहे तरी कसा, त्याची चव तरी कशी आहे, हे आपला स्वतःचा अंगठा आपल्या तोंडात घालून रघुनाथ चाखून पाहत आहेत. या लागी गोडी रघुनाथ स्वये पाहत चाखोनी, कि स्वचरण गोडी सेवित भक्तासी लोभ लागावया बहुत, म्हणून या कौसल्या सुत कौतुकार्थ दावी कसे, पुत्र जाहला कौसल्येस लागला वाद्यांचा एकची घोष, सुरासहित सुराधीश जय जयकार नभी करीती, सुमन संभार ते अवसरी देववर्षती अयोध्येवरी, दुंदुभी नाद अंबरी न समायेची ते धवा, हळदी कुंकुमे ताटे भरुनी बिदो बिदी धाविती सुवासिनी, पावल्या कौसल्येच्या सदनी वेगे करोन ते धवा, मंगळ तुरांचा एकची नाद घरोघरी ब्रह्मानंद, ते समयीचा आनंद भोगींद्र वरुणू शकेना, आनंदला ब्रह्मनंदन चहूकडोन धावले ब्राह्मण, जैसा क्षीर सागर देखोन क्षुधार्थी वेगे पावती, की महापर्व काळ प्रगटला प्रयागासी धावे भक्तमेळा, की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोह घेऊन, की तृषाक्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगा जळी, की वृक्ष दाटले देखून फळी विहंगम जैसे झेपावती, तैसी ब्राह्मणांची ते काळी दाटी जाहली राजा जवळी, पुत्र मुख पहावया ते वेळी दशरथ राव चालिला, दशरथ म्हणे याचकासी जे जे इच्छा असेल मानसी, ते ते मागा मजपासी येत समयी देईन, भांडारे फोडिली बहुत, याचकासी म्हणे दशरथ मोठा बांधोनी अमित आवडे तितुके, न्या आता समागमे घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन, प्रवेशला आनंदे करून कौसल्या सदनी ते धवा, दशरथे करून या स्नान केले आधी पुण्याहवाचन, पहावयासी पुत्र वदन राजा जवळी पातला श्रीराम वदन ते अवसरी निहारिका तोषला अंतरी मधु बिंदू घालोनी मुखा भीतरी मधु कैट भारी तृप्त केला श्रीरामाचे जातक करी जेव्हा नृपनायक गोभू रत्न असंख्य मग देत याचकासी रत्न जडित सिंहासन त्यावरी माय बैसली श्रीराम घेऊन मृगांक वर्ण तामरे जाण दोघी ढाळीती दोहीकडे पीक पात्र धरुनी हाती समीप बैसे एक दूती कनकांबराची घेऊनी बुंथी बैसली सती कौसल्या भोवते वेष्ठिले विद्वज्जन त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान सात शते स्त्रिया धावोन येत्या जाहल्या दशरथाचा जैसा केवळ विद्युल्लता तैसा अलंकार वस्त्र मंडिता पाळा कौसल्ये भोवती भोवता शोभला कैसा ते वेळी महामया महामाया आदी भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती की चंद्र की सूर्य चक्रासी वेष्टिती किरणे जैसी तयापरी वसिष्ठ गुरु होऊनी पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे जे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत वसिष्ठ ऋषी जातक सांगताहेत म्हणे हा क्षीरसागर विहारी जन्मला कौसल्येचे उदरी निजजन तारावयासी निर्धारी अवतरला आदि पुरुष द्वादश वर्षे यासी भरता एक द्विज येईल अवचिता प्रार्थोनिया दशरथा घेऊन यासी जाईल विश्वामित्र येतील आरंभी सोडोनी एक बाण एक राक्षसी वधील दारुण त्राटिका गो ब्राह्मण मख पाळण करील जाण पुत्र तुझा कृशान प्रवेशे शुष्क विपिनी जैसा जाईल राक्षस मखरक्षणी पुढे चरण स्पर्शे करुनी एक ललना उद्धरील अहिल्या परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड एक पत्नी व्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी महायोद्धा एक ब्राह्मण परशुराम त्यास जिंकील न लागता क्षण बंधू सहित परतो न अयोध्येसी येईल राज्यी बैसता हा वरिष्ठ महा एक होईल आरिष्ठ नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे सेवील हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात याचे स्त्रियेस नईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळती अकस्मात एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता वाली ब्रह्मांड नाचवील नखाग्री ऐसा एक वानर केसरी हनुमंत जाऊन जाऊन समुद्र संभवबुरी महा प्रयत्न करील तो लंकेमध्ये शुद्धी आणिता राघवेंद्र पाषाणी पालाणील समुद्र शरण येईल एक रजनीचर चिरंजीव त्यासी करील हा विभीषण मारुनी राक्षसा सकळा सोडवील सुरांच्या बंदिशाळा मागुती येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजदेसी 11 सहस्र संवत्सर राज्य करील हा राजेंद्र पुढे पुत्रासी युद्ध थोर करील कौतुके करून या शेवटी अयोध्या विमानी घालोनी नेऊन ठेवील वैकुंठ भुवनी ऐसे जातक ऐकोनी करणी राव दशरथ तोषला स्तनपान करिता रघुनंदन पाहे वसिष्ठा कडे परतोन की वाल्मीक भाष संपूर्ण कथिले येणे अवलीले तो सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणून धावत आले विप्र क्षीरसागरी हुनी श्रीधर कौसल्ये मंदिरी पातला तव तो भोगींद्र पाळती घेत पाठीराखा पातला त्वरित सुमित्रेचे शेजे रिघत बालदशा धरोनिया सुमित्रा स्वप्न देखत की मज जाहला सुलक्षण सुत सावध होऊनिया पाहत पुढे खेळत बाळक तो ऐसा जन्मला सुमित्रा नंदन विप्रासहित दशरथ येऊन तत्काळ केले पुण्याहवाचन जातकर्मादी सर्वही कैकैस जाहले दोन कुमर ते विष्णूचे शंख चक्र अवतार परी ते कैसे जन्मले तो विचार कैकईस नेणवे सुषुप्ती माझी कैकेयी निमग्न जैसा पंक करते तो पाषाण पुत्र येऊनी दोघे जण खेळती दोहीकडे दासी येऊनी कैकेयी प्रती थापटोनी जागी करीती दोघे पुत्र जन्मले निश्चिती सावध होऊनी पाहेगा कैकेयी पाहे पुत्रमुख तो मित्र आणि मृगांक देवी दोघे खेळती बाळक देखता सुख वाटले राये तेथेही येऊनी अवलोकिले दोघे नंदन सुखी केले याचगजन वस्त्राभरणे करून या 12 दिवस पर्यंत महोत्सव राव करीत मंगळ तुरे गर्जत रात्रंदिवस राजगृही 13व्या दिवशी वसिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघासी कौसल्येचा राम तेजो राशी जो वैकुंठवासी जगदात्मा सुमित्रेचा नंदन त्याचे नाम ठेविले लक्ष्मण जो काद्रवेय कुलभूषण नागकुलाचा प्रमुख जो शेष त्याचा अवतार विष्णू शयन जावरी करी कैकेयीचे जे का सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दाशरथी जगद विख्यात ऐका चरित्र तयांचे ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता पळसुटे सर्व दुरिता जैसा महाप्रभंजन सुटता जलद जाळ वितळे पै श्रीराम कथा मानस सरोवर तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर साहित्य मुक्ते सुधार थोर सेवा निरंतर आदरे श्री राम कथा सुधारस तुम्ही पंडित श्रोते त्रिदश प्राशन करा सावकाश अतिसुरस ग्रंथहा पुराण पुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येत अवतरला साचार त्याचे चरित्र परिसा पुढे स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर सम्मत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर चतुर्थाध्याय गोडहा श्री रामचंद्रार्पणमस्तु। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता 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 राम 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 बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। एक मिनिट भर अपन शांत बसू। हरी 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 स्वामी जी नारायण। बोला कुंडली खबर दे हर विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। हरि हरि
श्री राम।